Become aware of our posture, our bodies sitting.
आपल्या बैठकीबद्दल जाणीव ठेवायची आहे.
Try to connect with the chi in the body.
तर आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे तिच्याशी समरस व्हायचं आहे.
Connect with the experience of Maitri.
Maitri-cha anubhavashi jua.
First reflection.
पहिले चिंतन.
I am subject to aging.
मला म्हातारपण येणार आहे.
I will grow old.
आणि मी म्हातारी होणार आहे.
I am subject to aging.
मला म्हातारपण येणार आहे.
I will grow old.
मी म्हातारी होणार आहे.
I am subject to aging.
मला म्हातारपण येणार आहे.
I will grow old.
आणि मी म्हातारी होणार आहे.
Second reflection.
Dusra chintan.
I am subject to illness.
मी आजारी होणार आहे.
I will become sick.
आणि मी आजारी पडणार आहे.
I am subject to illness.
मला आजार पण येणार आहे.
I will become sick.
आणि मी आजारी पडणार आहे.
I am subject to illness.
मला आजार पण येणार आहे.
I will become sick.
आणि मी आजारी पडणार आहे.
Thank you. Third reflection.
तिसरं चिंतन.
I am subject to death.
माझा मृत्यू होणार आहे.
I will die.
मी मरणार आहे.
I am subject to death.
माझा मृत्यू होणार आहे.
I will die.
मी मरणार आहे.
I am subject to death.
माझा मृत्यू होणार आहे.
I will die.
मी मरणार आहे.
Fourth reflection.
चौथा चिंतन.
Whatever is dear to me and that I love, from that I must be parted.
माझे प्रियजन आहेत आणि ज्यांच्यावर माझे प्रेम आहे त्यांच्यापासून मी दूर जाणार आहे.
Whatever is dear to me and loved by me, from that I must be parted.
जे माझे प्रियजन आहे ज्यांच्यावर माझे प्रेम आहे त्यांच्यापासून मी विभक्त होणार आहे.
Whatever is dear to me and loved by me, from that I must be parted.
जे माझे प्रियजन आहे ज्यांच्यावर मी प्रेम करते त्यांच्यापासून मी विभक्त होणार आहे.
Fifth reflection.
Paschva Chintan.
I am the owner of my karma.
Maja karmaji mi malki nahi.
I am the heir to my karma.
Maja karmas mi zavadar ahe.
Karma is the womb from which I have sprung.
Karma he garbha sarka ahe jyachyatun maji nirmiti zali ahe.
Karma is my parents.
Karma he maji padak ahe.
Karma is my relatives.
Karma he maje natlag ahe.
Whatever karma I perform, skillful or unskillful, of that I will be the heir.
Je kai karma mi kushal akushal kele ahe, tyas mi jababdar ahe.
The owner of my karma.
Maja karmachi mi malkin ahe.
I am the heir to my karma.
Maja karmas mi jababdar ahe.
Karma is my parents.
Karma he maje palak ahe.
Karma is my relatives.
Karma he maje natlag ahe.
Karma is my protection.
Karma he maje saurakshan karta ahe.
Whatever karma I perform, skillful or unskillful, of that I will be the heir.
Je karma kushal akushal maja hatun ghadat astil tyasathi mi jababdar ahe.
I am the owner of my karma.
Maja karma si mi malki nahi.
I am the heir to my karma.
Maja karma smi jababdar ahe.
Karma is the womb from which I have sprung.
Karma he bij ahe jyachyatun maji nirmiti zali ahe.
Karma is my parents.
Karma he maje palak ahe.
Karma is my relatives.
Karma he maje natlag ahe.
Karma is my protection.
Karma he maje saurakshan karta ahe.
Whatever karma I perform, skillful or unskillful, of that I will be the heir.
Je kai karma kushal akushal ghadte, tyasathi mi jababdar ahe.
I am subject to old age, sickness and death.
मी वृद्ध अवस्था, आजारपण आणि मृत्यू याला मी कारणीभूत आहे.
I must be parted from whatever I love and is dear to me.
माझे जे प्रियजन आहेत ज्यांच्यावर मी प्रेम करते अशांपासून मी दूर जाणार आहे.
What I am now comes from my past karma.
मी आता जी आहे ती मी माझ्या भूतकाळातल्या कर्मातून आलेली आहे.
What I do now creates my future.
मी आता जे करणार आहे त्याच्यातून माझं भविष्य घडणार आहे.
This is true for all beings.
आणि हे सत्य सर्व मनुष्यांसाठी आहे.
All beings must grow old.
प्रत्येक मनुष्य हा वृद्ध होणार आहे.
All beings will become sick.
प्रत्येक जण आजारी पडणार आहे.
All beings will die.
प्रत्येक जणांना मृत्यू येणार आहे.
All beings must be parted from whatever they're attached to.
आणि प्रत्येक जण त्यांची जी आसक्ती आहे त्याच्यापासून ते दूर जाणार आहे.
All beings are subject to karma.
प्रत्येक जण त्यांच्या कर्माला कारणीभूत आहे.
Karma is their only protection.
कर्म केवळ हेच त्यांचे संरक्षण करता आहे.